चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चाऱ्यासाठी वापरल्या जात आहेत उसाच्या बंड्या, मागणीत वाढ। येवला तालुक्यात लष्करी अळीनं मक्याच्या चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे। अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्यानं उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। या तालुक्यात यंदा पावसानं समाधानकारक हजेरी लावली होती, पण लष्करी किडीमुळे चाऱ्याचं नुकसान झालं आहे। येवला तालुक्यातील मुखेड, सत्यगाव, दत्तवाडी, नेऊरगाव, भिंगारे, मानवली बुद्रुक परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उसाचं उत्पादन शेतकरी वर्गानं घेतलं असून मुबलक पाण्यामुळे उसाचा दर्जा देखील चांगल्या प्रमाणात सुधारला आहे। सध्या ऊस तोडणी सुरू असल्यानं या उसाच्या बांड्यांना जनावरांना हिरवा चारा म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। मानोली, खडकीमाळ, देशमाने, भिंगारे, सत्यगाव, वाकद, नेऊरगाव, शिरवाडे आदी गावातील शेतकरी वर्ग आपल्या गायींना उसाच्या हिरव्या बांड्या घेण्यासाठी येत असतात। ऊसतोड कामगार दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ऊस तोडून उसाचे ट्रक भरून दिल्यानंतर उसाच्या बांड्या विकण्यासाठी गावोगावी फिरत असतात। उसाच्या बांड्यांना सध्या 100 रुपये शेकड्यांप्रमाणे दर मिळत आहे। यावर्षी दुग्ध व्यवसाय देखील तेजीत असल्यानं यंदा शेतकरी वर्गानं मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केले आहेत। 2 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यानं जनावरांना वेळेवर चारा मिळत नव्हता। 2 वर्षांपासून दुधाला 18 ते 20 रुपये प्रतिलिटर इतका दर मिळत होता। यातून दुधाचा उत्पादन खर्च देखील फिटणं कठीण होऊन गेलं होतं। यंदा मात्र चारा मोठ्या प्रमाणात असून उसाच्या हिरव्या बांड्यांमुळं दुधाला अच्छे दिन आले आहेत। त्याच ढेपीचे देखील दर कमी असल्यानं सध्या दुधाला सरासरी 34 रुपये प्रतिलिटर इतका उच्चांकी दर मिळत आहे। त्यामुळे मुखेड इथं हिरव्यागार बांड्या घेण्यासाठी दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत।